नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षिता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गुजरातांतल्या आदिवासी वाठार नर्मदा जिल्ह्यांतल्या देडीप या पायडा शारांत 9,700 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पाचे उक्तावण केले आनी बुन्याद घाली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह सोमारा हरियाणाच्या फरिदाबाद शारांत जावपी उत्तर विभागीय मंडळ NZC अध्यक्षपद सांभाळटले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी बेरिनाचे विदेश वेव्हार मंत्री डॉ अब्दुल्लातैफ बिन रशीद अलजायनी हांचे कडेन उलोवणी केली. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 गोंयांतल्या 5 मुखेल सुवातींनी 20-28 नोव्हेंबर जातलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गुजरातांतल्या आदिवासी वाठार नर्मदा जिल्ह्यांतल्या देडियापाडा शारांत 9,700 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पाचे उक्तावण केले आनी बुन्याद घाली. हे प्रकल्प मुळावी बांदावळ भलायकी शिक्षण आनी दायज आनी आदिवासी सशक्तीकरणाचेर खासा भर दिता. महान आदिवासी फुडारी आनी स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा हांच्या जनजाती गौरव दिसाच्या निमतान हे प्रकल्प सुरू केल्ले. देशाचो मान आत्मसन्मान आनी स्वराज्य हो प्रस्न जेन्ना उप्रासला तेन्ना भारतांतलो आदिवासी समाज मुखार उबो रावला. स्वातंत्र्य चळवळीन आदिवासी समाजाचे योगदान देश विसरूंक शकना अशें प्रधानमंत्र्यांनी म्हणला.
भगवान बिरसा मुंडा की 150वीं जयंती के इस भव्य आयोजन के साथ हम भारत पर्व की पूर्णता के साक्षी बन रहे हैं. मैं इस पावन अवसर पर भगवान बिरसा मुंडा को प्रणाम करता हूँ.
परवडपी वखदां आनी उपचारा खातीर विश्वसनीय उपक्रम अमरीत उपक्रमाक 10 वर्सां पुराय जाली. फाटल्या 10 वर्सां ह्या कार्यावळीक लागून दुयेंतींची सुमार 8,500 कोटी रुपयांची बचत जाल्या अशें केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी नवी दिल्लीत अमृताच्या 10व्या वर्साच्या उत्सवा खातीर आयोजीत केल्ल्या कार्यावळींत सांगलें. वेगवेगळ्या राज्यांनी आनी केंद्रशासित प्रदेशांनी 255 अमृत फार्मासी आसात जी वखदां इम्प्लांट सर्जिकल डिस्पोजेबल आनी हेर उपभोग्य वस्तू सयत 6,500 वयर उत्पादनां चडांत चड किरकोळ दराचेर 50% मेरेन सवलतीत दिता अशें तांणी नदरेक हाडलें.
इट इज वन ऑफ द गुड एफर्ट्स बाय द पब्लीक सेक्टर विच हॅज बीन डन बाय HLL. आय एम टोल्ड दॅट नाव वी हॅव गॉट 255 फार्मसीज. I am very happy to note that we have done a good job. A long journey has been covered. But I would like to also throw a challenge to Madam Thampi that we should, time you specify, but within a limited period, but we should double the number.
केंद्रीय घरमंत्री अमित शाह सोमारा हरियाणाच्या फरिदाबाद शारांत जावपी उत्तर विभागीय मंडळ NZC बसकेचे अध्यक्षपद सांभाळटले. पंजाब हरियाणा आनी हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री दिल्ली जम्मू काश्मीर आनी लडाखाचे लेफ्टनंट गव्हर्नर चंदीगडाचे प्रशासक हे बसकेन वांटो घेवपाची शक्यताय आसा. राज्य सरकारां मदीं समन्वय उदक वांटपाचे प्रस्न आनी उदरगतीच्या वावराचेर NZC 32व्या बसकेन चर्चा जावपाची शक्यताय आसा अशें अधिकाऱ्यांनी सांगलें. फरिदाबादान जायत्या राज्य आनी केंद्रीय एजन्सींनी समन्वयात्मक कारवाय करून व्हड प्रमाणांत स्फोटक पदार्थ मेळयले उपरांत व्हाईट कॉलर आतंकवादी मॉड्यूल बंद जाले उपरांत कांय दिसांनी ही बसका जातली अशें सांगलां. NZC बसकेचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला विभागीय मंडळाची भुमिका सल्लागार स्वरुपावयल्यान कृती माचयेकडेन बदल्ल्या अशें अधिकाऱ्यांनी सांगलें. देशाची उदरगत आनी सुरक्षेच्या नदरेन उत्तर विभागीय मंडळाची महत्वाची भूमिका आसा. देशाची 21% जमीन आनी 13% लोकसंख्या 35% परस चड अन्नधान्य उत्तर वाठारांत तयार जाता अशें तांणी सांगलें. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी बेरिनाचे विदेश वेव्हार मंत्री डॉ अब्दुल्लातीफ बिन रशीद अलजायनी हांचे कडेन उलोवणी केली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मंत्री जयशंकर हांणी दोनी फुडाऱ्यांनी टेलिफोनिक संवादान भारत आनी बेहरीन हांच्या मदीं बऱ्याच काळासावन चलत आयिल्ली बहुआयामी भागीदारी आनीक घटमूट करपाच्या मार्गाचेर चर्चा केली अशें सांगलें. सद्याच्या प्रादेशीक आनी संवसारीक घडामोडी विशीं तांणी विचारांचो आदान प्रदान केलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
नई जीएसटी सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है। ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है। टायर ट्यूब, हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी जीएसटी दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है। इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी जीएसटी 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी।
केरळांतल्या नामनेच्या सबरीमाला अयप्पा देऊळ आज शुभमंडला मकर विल्लकू यात्रे खातीर उक्ते जातले। लाखांनी यात्रे करूंक ह्या दोंगराळ देवस्थानांत दर्शन घेवपाक येतले। 2 महिने चलपी मंडला मकर विल्लकू वर्सुकी यात्रे खातीर आज सांजे वेळा सबरीमाला देऊळ उक्ते जातले। फाल्यां मलयाळम म्हयनो वृषिकम सुरू जातकच ह्या यात्रेची सुरवात जाता। आभासी रांग प्रणाली सक्रिय आसा। दर दिसा 90,000 दर्शन थळां आसतले, तातूंतले 70,000 ऑनलायन बुकींग आनी 20,000 स्पॉट बुकींग वरवीं मेळटले, जाका लागून गर्दीचें वेवस्थापन सुगम जातलें। पंपा ते सन्निधनम मेरेनच्या ट्रॅकिंग मार्गाचेर भलायकी, पिवपाचें उदक, नितळसाण सुविधा घटमूट केल्यात। पुलीस कर्मचारी आनी स्वयंसेवक आसात। मंडल पुजा 27 डिसेंबराक जातली आनी मकर विल्लकू उत्सव 14 जानेवारीक जातलो। बिहारांत नवे सरकार घडोवपा खातीर राजकीय संवादाक गती मेळ्या। विधानसभा वेंचणुकेंत व्हड जैत मेळ्या उपरांत एनडीए राज्यांत सरकार घडोवपाचेर लक्ष केंद्रीत केलां। केंद्रीय मंत्री आनी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान, हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष संतोष सुमन आनी एनडीएचे हेर जायते फुडारी काल पाटणांत जनता दल अध्यक्ष आनी मुख्यमंत्री नितीश कुमार हांची भेट घेतली। हे बसकेंत सरकार घडोवपा संबंधी अनौपचारीक चर्चा जाली। तशेंच जेडीयूचे कार्यकर्ते अध्यक्ष संजय झा आनी केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग हांणी काल सांजे वेळा नवी दिल्लींत भाजपाचे वरिश्ठ फुडारी आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची भेट घेतली। हे बसकेंत नवे सरकार घडोवपाचे प्रक्रिये संबंधीत सुरवातीची चर्चा जाली। राज्य मंत्रिमंडळाची निमाणी बसका फाल्यां जावपाची शक्यताय आसा। टपाल खात्यान तेलंगणा मंडळान काल सांजे वेळार भगवान बिरसा मुंडा ह्या आदिवासी स्वातंत्र्य सेनानीच्या 150व्या जयंती दिसा निमतान जनजातीय गौरव दिसाच्या उगडासान 2 खाशेले टपाल कवर जाहीर केल्यात। अनुसूचित जमातीचे वांगडी जथोतू हुसेन, टपाल सेवा मंडळ इंडिया पोस्ट मनीषा सिन्हा, मुखेल पोस्टमास्टर जनरल तेलंगणा मंडळ हांचो आसपाव आशिल्लो। लांबाडा वा बंजारा नाच, गुसाडी, आतापातास, कलापाट, चेंचू नाच, कोलात्तम अशे मुखेल आदिवासी नाच आशिल्ले। राष्ट्र सुरक्षीत मुत्सेगिरी अर्थवेवस्था आनी तंत्रगिन्यानाचेर आदारून आसा अशें संरक्षण मुखेल कर्मचारी जनरल अनिल चौहान हांणी सांगलें। सेवामदीं तयारी आनी संयुक्तपणाची गरज आसा हाचेर भर दिवन भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा चौकटीचेर तांणी एक व्यापक नदर मारली। दिल्लींत जाल्ल्या भारतीय लष्करी दायज महोत्सवांत भौशीक मेळाव्यांक तांणी मार्गदर्शन केलें। जनरल चौहान हांणी लष्करी तयारी फुडाराक झुजां कशी जातली हाची कल्पना करतात, कार्यावळीचें वातावरण आनी खंयच्याच प्रकाराचे धोके आनी आव्हानां आसतली ते समजून घेवप, सैन्याक सुसज्ज करप आनी प्रशिक्षण दिवप, तशेंच लष्कराच्या आनी कनिश्ठ फुडाऱ्यांकडेन जोडपाच्या तांच्या यत्नांचेरूय तांणी भर दिलो आनी व्यापक सुदारणाच्या पांवड्यार हें म्हत्वाचें आसा अशें सांगलें। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 गोंयांतल्या 5 मुखेल सुवातींनी 20-28 नोव्हेंबर मजगतीं जातलो। तातूंत मिरामार आनी हेर दर्यादेगेंचेर उक्तावण प्रदर्शन जातलें। कन्वर्जन्स ऑफ क्रिएटिव्हिटी अँड टॅक्नॉलॉजी वीथ जपान एज द कंट्री फोकस हे ह्या महोत्सवाचो विशय आसा। 17 नोंदींतल्यान वेचून काडिल्ले 2 गोंयचे चित्रपट क्लाउडिया आनी द पायलट दाखयतले। 20 नोव्हेंबराक इफ्फी फ्लोट परेड करून महोत्सव सुरू जाता, तातूंत गोंयचे सांस्कृतीक पंगड आनी उद्देगीक फ्लोट हांचो आस्पाव जाता। प्रतिनिधी खातीर फुकट येरादारी, भौशीक संलग्नताय स्टॉल आनी वेगवेगळे सांस्कृतीक कार्यावळी पुराय कार्यावळी नियोजीत आसात। भारतीय हवामान खात्यान आयज तमिळनाडू आनी करायकल हांगा उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला। गोंयांत चालू आशिल्ल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक सर्तींत भारतीय ग्रँडमास्टर अर्जून एरिगेसीन काल काळो घुलो घेवन खेळटना 2 फावटीचो वस्ताद लेवोन अरोनियाकाक हारोवन क्वॉर्टर फायनलींत सुवात मेळ्ळी। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गुजरातांतल्या आदिवासी वाठार नर्मदा जिल्ल्यांतल्या देडिया पायडा शारांत 9,700 कोटी रुपया परसड मोलाच्या उदरगत प्रकल्पाचे उक्तावण केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह समारा हरियाणाच्या फरीदाबाद शहरात जावपी उत्तर विभागीय मंडळ हाचे बसकेचे अध्यक्ष सांभाळतले. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांनी बहरीनचे विदेश व्यवहार मंत्री हांचे कडेन उलोवणी केली. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 गोयातल्या 5 मुखेल सुवातींनी 20-28 नोव्हेंबर मजगती जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयसांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.